5 Red FM वर 9:41 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आपण आपल्या त्या विचाराबद्दल बोलतो आहोत जो आपण केला होता जेव्हा प्रचंड अनफेवरेबल कंडिशन आपल्या आजूबाजूला होती. आपण एकटे पडतो, आपल्याला कुठचीच परिस्थिती सहाय्यकर आणि सुकर ठरत नसते, आणि अशा सिच्युएशनमध्ये सस्टेन होण्याकरता एक फार मोठा पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात येतो आणि ती गोष्ट मनामध्ये अवतरली की लागलीच्या लागली प्रॉब्लेम्स कमी व्हायला लागतात. आपोआप नव्हे, प्रॉब्लेमला फेस करण्याची ताकद आपल्यात येऊन जाते आणि आपण फेस करतो. वो 3 इडियट्स में भी कहा है आमिर खान साहब ने की बाबा रे ऑल इज वेल बोलते रहो, त्यामुळे परेशानियां कम नहीं होंगी बट उनसे मुकाबला करने की ताकत आ जाती है. ऐसा कभी हुआ है जिंदगी में? 6601935 पर बताए कि एन कासे जी हजूरी खूबसूरत सा ट्रैक एंजॉय. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.